पण श्रीमद भागवतामध्ये याचं सुंदर असं वर्णन आहे. तर इंद्रदम्न म्हणून राजा होता, त्याला जेव्हा शाप झाला त्यांनी तो त्याचा म्हणजे तो गज म्हणजे गजाचं शरीर त्याला मिळालं, म्हणजे हत्तीचं त्याला शरीर मिळालं. आणि त्याला तो म्हणजे हत्त्यांचा हत्तीचा राजा होता, त्याला त्याचा मोठा परिवार पण होता आणि तो अगदी अतिशय डौला नाही इथे तिथे जायचा. संक्षिप्तात सांगतोय तुम्ही विचारलं म्हणून, तो अतिशय म्हणजे विजृंभणाने इथे तिथे जायचा. त्याचे पुष्कळशा राण्या होत्या हत्तींनी, त्यांच्याबरोबर इकडे तिकडे जायचा. तर एकदा तो ज्यावेळेला स्नान करायला गेला तेव्हा त्याचा पाय एका मगरीने पकडला, जखडला. म्हणजे मराठी भाषेवर एवढं प्रभुत्व नाही त्यामुळे अधून मधून अडचणी येतात. तर पाय एकदम असा पकडला मगरीने आणि त्यांनी खूप असे प्रयत्न केले त्यातनं निघाण्याकरता, मुक्तता पाण्याकरता पुष्कळ असे त्याने प्रयत्न केले. शक्तिमान होता तो, पण त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते मगरीने त्याचे पाय काय सोडले नाहीत. कारण मगर जी आहे ते पाण्यात राहणारी जे प्राणी आहे आणि हा गजेंद्र गज तो कुठे होतो, तो राहतो जमिनीवर. तर त्याची शक्ती पाण्यामध्ये राहण्याच्या प्राणीच्या विरुद्ध काय चालली नाही आणि अतिशय अशक्त होत चालला तो, अशक्त होत चालला. त्याने बाकीच्या आपल्या परिवाराची मदत मागितली, मला मदत करा, मला सोडवा याच्यातनं, पण कोणी मदत करू शकलं नाही. ठीक आमच्या जीवीसारखे आम्हाला पण जर ह्या भौतिक जगतातनं सुटका पाहिजे असेल तर कोणी दुसरं देवी देवता कोणी सशक्त नाहीत आम्हाला मदत करायला, फक्त भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच आम्हाला यातनं सुटका देऊ शकतात, दुसरं कोणी सुटका देऊ शकत नाही. तर गजेंद्राने पण पुष्कळ प्रयत्न केले पण कोणी त्याला मदत करू शकलं नाही. जास्तन जास्त तो अशक्त होत चालला. असं वाटायला लागलं की आता प्राण संकट आलेलं आहे आपल्यावर. तेव्हा त्यांनी पूर्वजन्मी जे काही सुकृत केलं होतं त्याच्या परिणामी त्याला भगवंताचं जे हे म्हणजे भगवंताचं स्मरण झालं आणि त्या भगवत स्मरणामध्ये त्यांनी तिकडे जे पाण्यामध्ये एक कमल होतं ते कमल काढलं आणि अतिशय पूर्ण भक्तिभावाने ते जे कमल आहे त्यांनी भगवंतांना अर्पण केलं. आणि ते एवढं भक्तिभावाने केलं की स्वतः भगवंत तिथे प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा त्याला मोक्ष दिलं. त्याला गजेंद्र मोक्ष म्हणतात. तर आपण कुठल्या भावनेने भगवंतांना जे समर्पण करतो, आपली भक्ती देतो, त्या प्रकारे भगवान आम्हाला आमच्याबरोबर संबंध ठेवतात. ये यथा माम प्रपद्यंते ताम ततैव भजाम्यहम. तर गजेंद्र त्या एका त्या संकटात देखील गजेंद्राला पूर्णपणे समर्पण करता आलं भगवंतांना, त्यामुळे त्याची सुटका झाली. त्याचप्रमाणे आम्ही पण इथे मायाबद्ध आहोत. दैवी येश गुणमयी मम माया दुरत्यया, आम्ही सगळे जखडले गेलेलो. तर ह्यातनं जर आपल्याला सुटका पाहिजे तर आम्हाला मुकुंदांना भजलं पाहिजे, मुकुंद कृष्णाला भजन केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे जर आपण भगवत भक्ती केली तर आमची सुटका होऊ शकते. हरे कृष्ण. समाधान झालं? हरी बोल.